आता श्री योगेश्वरी देवीचा नामजप कसा करावा ते समजून घेण्यापूर्वी आपण पाहूया श्री योगेश्वरी देवीची माहिती. महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ या स्थानापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर अंबाजोगाई हे गाव आहे. येथे श्री योगेश्वरी देवीचे स्थान आहे. या देवीची उपासना कुमारिकेच्या स्वरूपात करतात. आता आपण श्री योगेश्वरी देवीचा नामजप ऐकणार आहोत.
श्री योगेश्वरी देव्यै नमः. 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 श्री योगेश्वरी देव्यै नमः.